नमस्कार सर, पराची स्कीममधून बोलतोय. सर, आमचा आज एक इव्हेंट ऑप्शन लिमिटेड नावाचा, त्या रिगार्डिंग तुम्हाला कॉल केला होता सर. सर, डेक्कन मध्ये एक प्रभात रोडला. अच्छा, बर, तुम्ही आता मला एक सांगा सर, तुम्ही राहायला कुठे आता? बरं, आमची एक प्रॉपर्टी आहे नाशिकमध्ये पण. हो, बरोबर. हा, मग एक काम करा ना सर, तुम्ही आज आमचा शेवटचा दिवस इव्हेंटचा, एक कुठे जाऊन तुम्ही बघून या इव्हेंटला की काय ऑफर काय नाही आणि कसं काय होणार आहे, कारण की आम्ही चांगले ऑफर आणि डिस्काउंट देतोय सर बुकिंगसाठी. हा, जर तुम्ही आता जर बुक केली प्रॉपर्टी तर तुम्हाला ऑफर चांगला भेटतं. तुम्ही राहायला कुठे सर? पुण्यात. हा, बोला. हा 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 बर बर मी एक काम करतो सर, मी आमच्या जो नाशिक साईड एक्झिक्युटिव्ह ना सर, त्यांचा नंबर तुम्हाला देतो. मी तुम्हाला ते पूर्ण गोष्ट डिटेल मध्ये सांगतो सर. चालेल ना मला? ओके, होऊ शकतो सर. तुम्हाला मी त्यांचे दोघं नंबर सांगतो सर, लिहून घ्या. एक मिनटा सर, 8600 9 9 1 6 0 8 आणि एक नंबर सर त्यांचा 9 7 3 0. Oh. 9 7 3 0 3 0 5 9 4 3 6 3. त्यांचं नाव आहे सर अमित गुजराती. मला दोघं नंबर रिपीट करता का सर एक वेळ? 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 9 वाढल्यास त्यांना सांगा की आम्हाला त्याच्याकडचा प्लॅन ब्रॉशर वगैरे काही काही असेल ते सगळं पाठवून द्या म्हणा. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर पाठवत असतात कारण की त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतात सर. हा नो प्रॉब्लम. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आणि भेट दिल्याबद्दल. तुमचा देव शुभ सर. थँक्यू सर.